आजी छुए तो मते आसी
छाती पारी लुटकी